प्रश्न क्रमांक 92. ध्येयवादी जीवनाला प्रतिज्ञाविधीची आवश्यकता आहे का?
व्रत म्हणून एखादी गोष्ट निश्चयाने निष्ठेने स्वीकारायची असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा घेणं, शपथ घेणं आवश्यक आहे. त्यामुळे एक आंतरिक नियंत्रण निर्माण होतं आणि ते प्रभावी असतं. म्हणून अर्वाचीनतम कालातही कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची शपथ घेणं आवश्यक आहे असा नियम सर्वत्र आढळतो. जे स्वतःला नास्तिक म्हणतात, धर्माला आफूची गोळी मानतात, त्यांच्या राज्यातही शपथ प्रतिज्ञा हे प्रकरण आहेच आणि ते समारंभपूर्वक कार्यवाहीत आणलं जातं. आपल्याकडे न्यायालयात निवडून आल्यानंतर विधानसभेत, लोकसभेत मंत्री झाल्यानंतर निरनिराळ्या प्रकारच्या शपथा घेतल्या जातात. मग ही शपथ कोणी ईश्वराला वा धर्मग्रंथाला वा राष्ट्राला वा स्वतःच्या सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून घेतो. यावरून प्रतिज्ञेची आवश्यकता सर्वांनीच मान्य केली आहे असं दिसतं. अर्थातच ध्येयवादी जीवन हे प्रतिज्ञेला अपवाद असण्याचं काही कारण नाही. एखादी गोष्ट प्रतिज्ञापूर्वक उच्चारली की त्यामुळे माणसाला आतल्या आत एक प्रकारचे बंधन वाटत असतं. त्या शब्दांच्या उच्चाराचा परिणाम त्याच्यावर कळत न कळत होत असतो. सौजन्यामुळे, भीतीमुळे लोक काय म्हणतील या कल्पनेमुळे, सर्वांना ठाऊक झालं आहे आता ते कसं नाकारावं या धारणेमुळे मानसिक बंधन वाटू लागतं आणि त्याचा मनुष्य सद्वर्तनाच्या मर्यादित राहण्याच्या दृष्टीने लाभ होतो. प्रतिज्ञा हे एक प्रकारे सद्वर्तनाचे संरक्षक कवच आहे.